नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बरवी तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. पहलगाम आतंकवादी हल्ल्याचेर संसारभरातल्या देशांनी दुख्ख परगट आयला. भारताच्या एकचाराक तेको दिवपा खातीर संसारीक फुडाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कडेन संपर्क साधलो. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीस हांणी प्रधानमंत्री मोदी वांगडा फोनाचेर उलयतना जम्मू काश्मीरातल्या आतंकवादी हल्ल्याचो खर निषेध केला. मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ नवीन रामगुलम हांणी प्रधानमंत्री मोदी हांकां फोन करून आतंकवादाच्या झुजात दोनूय देश एकवटीत आसात अशें सांगले. नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली हांणी ह्या आतंकवादी हल्ल्याचो खर निषेध केला. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काश्मीरातल्या पहलगामात जाल्ल्या आतंकवादी हल्ल्यात मरण आयिल्ल्यांक आर्गां ओपल्यात. निरपराध लोकांक मारपी ह्या आतंकवाद्यांक माफ करचे नात अशें तांणी सांगले. जम्मू काश्मीरातल्या बैसर रान वाठारातल्या हल्ल्याच्या सुवातेर आयज घरमंत्र्यांनी भेट दिली. तशेंच अनंतनागच्या सरकारी वैजकी महाविद्यालय हॉस्पिटलात जखमींचे भलायकी विशीं चवकशी केली. अधिकृत सुत्रांनी दिल्ल्या म्हायती प्रमाण काल पहलगाम हल्ल्यात थळाव्या 2 लोकांसयत 26 पर्यटकांक मरण आयले. पुलिसांनी आणि गुप्तचर संस्थांनी ह्या तिगाय हल्लेखोरांचे रेखाचित्र जाहीर केल्या. पहलगामात जाल्ल्या हल्ल्याक लागून काश्मीर देगण वाठार दिसभर पुराय बंद दवरला. चडशी दुकानां, मुखेल बाजारपेठ, थळावे उद्देग आनी उत्पादन युनिट बंद आसात. मजगती लश्कर ए तयबा हे आतंकवादी संघटनेकडेन संबंधित आशिल्ल्या रेजिस्टन्स फ्रंट पंगडान ह्या हल्ल्याची जापसालदारकी घेतल्या. सुरक्षा दळान ह्या हल्ल्याच्या सुत्रधारांक धरपा खातीर सोद मोहीम खर केल्यात. इतले मजगती गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी ह्या आतंकवादी हल्ल्यात मरण आयिल्ल्यांक आर्गां ओपल्यात. ह्या घडणुकेचो निषेध करतना मुखेलमंत्र्यांनी म्हळा,
डिमिनिशन मेसेज ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ गोवा, वी स्ट्रॉंगली कंडेम द टेरर अटॅक इन द पहलगाम जम्मू अँड काश्मीर ऑन April 22. वी ऑफर अवर डीपेस्ट कॉन्डोलन्स टू द फॅमिलीज ऑफ द विक्टिम अँड प्रे फॉर द अर्ली रिकव्हरी ऑफ ऑल द इंजर्ड. द गव्हर्नमेंट ऑफ गोवा इज फुल्ली सपोर्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज एफर्ट्स टू ब्रिंग द terrorist predators to justice. We stand unite with the people of Jammu and Kashmir and all Indians in rejecting the terrorism and upholding the peace, harmony and the rule of law.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी देशाच्या आतंकवादा आड शून्य सहिष्णुताय धोरणाचेर भर दिलो. पहलगाम हल्ल्याच्या गुन्हेगारां आड सरकार फावो ती कारवाय करतले अशें तांणी सांगले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी आयज काश्मीर देगणातल्या सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचो तिनूय सेवांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेन नियाळ घेतलो. संरक्षण सुत्रांनी सांगले, लष्करी मुखेल जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल मुखेल एडमिरल दिनेश त्रिपाठी, वायुसेनेचो मुखेल हवाई मार्शल AP सिंग आणि हेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत सध्याच्या सुरक्षा परिस्थितीविशी राजनाथ सिंह हांकां म्हायती दिली. काल बहलगामात जाल्ल्या आतंकवादी हल्ल्या उपरांत केंद्रीय नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी घरमंत्री अमित शाह हांच्या वांगडा श्रीनगर सावन दिल्ली आणि मुंबई खातीर अधिक विमान उड्डाणां आयोजित करपाविशी चर्चा केली. सगळ्या विमान कंपन्या वांगडा बेगोबेग बसका घेऊन विमान कंपन्यांक नियमित भाडे पातळी दवरपाचे निर्देश दिल्यात. तशेंच हल्ल्यात मरण आयिल्ल्या पर्यटकांची कुडी आपल्या मूळ राज्यात व्हरपा खातीर पुराय सहकार्य दिवपाचे निर्देश दिल्यात. दिल्ली आणि मुंबई खातीर दरेकी 2 विमानांची व्यवस्था केल्या अशी माहिती नागरी विमानन मंत्रालयान दिल्या. एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीन जम्मू काश्मीरात अडकून पडिल्ल्या पर्यटकांखातीर विमानांची संख्या वाढयल्या अशें सोशल मिडियाचेर जाहीर केला. तशेंच तिकीट रद्द केल्ल्या प्रवाशांक परतावो दिवपाची व्यवस्था सुरू आसा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि काँग्रेसीचे वडील फुडारी राहुल गांधी हांणी पहलगाम आतंकवादी हल्ल्याविशी केंद्रीय घरमंत्री अमित शहाकडेन उलयतना आतंकवादाच्या झुजा आड तेको दिलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टाची खरगे हांणी सांगले, ह्या आतंकवादी हल्ल्याच्या गुन्हेगारांक खर ख्यास्त दिवची. राहुल गांधी हांणी सांगले की बळी पडपी कुटुंबांक न्याय मेळपाक जाय. पहलगामातल्या आतंकवादी हल्ल्याविशी माहिती मेळोवपा खातीर राहुल गांधी हांणी जम्मू काश्मीरचे मुखेलमंत्री ओमर अब्दुल्ला हांचे कडेनूय चर्चा केली. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 दिसात उदेंत मध्य प्रदेश, अस्तंत उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिसात उष्णतायेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 7 दिसात कर्नाटक, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलात हलको ते मध्यम पाऊस पडपाची शक्यताय IMD उक्तायला. IPL T20 क्रिकेट सर्तीत आयज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानार सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स पंगडा मजगती खेळ जातलो. हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.